छोट्यांनो, आपण कसं असावं?
स्वच्छ, नीटनेटक.
आपण नीटनेटके असलो ना की आई, बाबा, बाई, गुरुजी, मित्र सगळे सगळे आपल्यावर खुश होतात. या उलट जर आपण घाणेरडे राहिलो, अस्वच्छ राहिलो तर आपल्या विनूचंच बघा ना, त्याच्याशी कुणी कुणी मैत्री करायला तयार नव्हतं. का? ऐकायचंय.
विनू नावाचा एक मुलगा होता, अतिशय आळशी, अतिशय घाणेरडा. नीट दात घासायचं नाही, कपडे धुवायचं नाही, आंघोळ करायचं नाही, धड केस सुद्धा विंचरायचा नाही. नेहमी आपला मातीत मळलेला, दात पिवळे पिवळे, डोळ्यात चिपाड, नाकात घाण, शी 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 शी. विनू कुणालाच आवडायचा नाही, सगळेच त्याच्यापासून दूर दूर राहत. त्याच्याशी कुणी बोलत नसे, कुणी खेळत नसे. मग बिचारा विनू एकटाच बसायचा. आई किती किती सांगायची त्याला, किती किती शिकवायची, पण काही उपयोग व्हायचा नाही. आईला बिचारीला खूप वाईट वाटायचं, पण करणार काय. एकदा विनू असाच एकटा बसला होता. त्याला फार म्हणजे फार म्हणजे फारच कंटाळा आला होता, पण खेळायला कोणाला बोलवायचं? त्याला तर कोणी मित्रच नव्हते. त्याचं लक्ष समोरच्या झाडाकडे गेलं. झाडावर बसला होता हिरवागार पोपट भाऊ. विनूला अतिशय आनंद झाला. तो धावतच झाडाखाली गेला आणि पोपटाला म्हणाला, पोपट भाऊ, पोपट भाऊ, मला नो खूप कंटा आलाय रे, माझ्याशी खेळायला येतोस? मान वाकडी करत पोपट म्हणाला, खेळायला आणि तुझ्याशी? नाही रे बाबा. काय ते तुझं मळकं अंग, मळके कपडे, घाणेरडे नाक, घाणेरडे डोळे, शी. माझे पंख बघ कसे स्वच्छ आहेत, माझी पिस तर किती स्वच्छ आहेत, आणि माझी चोच आहे ना, पाहतोयस ना, आहे ना छान. मला नाही आवडत घाणेरडेपणा, मी नाही तुझ्याशी खेळणार. विनू बिचारा खाली मान घालून परत घरात आला. बाहेरच्या बाकावर बसून राहिला. एवढ्यात त्याला मनीमाऊ येताना दिसली. म्याऊ, म्याऊ. विनूला ना आनंद झाला. विनू तिच्याजवळ धावत आला आणि म्हणाला, ए मनीमाऊ, मनीमाऊ, येतेस का माझ्याशी खेळायला? मनीमाऊ फिसकन हसली. ती म्हणाली, ए अर्शात बघ जरा, शी किती रे तू घाणेरडा, माझं अंग बघ, मी नेहमी अंग चाटून चाटून स्वच्छ ठेवते, मला जरा सुद्धा घाण आवडत नाही, आणि तू तर मूर्तिमंत घाणेस. जा रे बाबा, मी नाही येत तुझ्याशी खेळायला. विनू अगदी हिरमुसला झाला. तिथून जात होता कुत्रा, आपला मोती कुत्रा. त्याने त्याला विचारलं, येतोस का रे माझ्याशी खेळायला? तोही नाहीच म्हणाला. कपिला गाय तर त्याच्याजवळून नाक मुरडून निघून गेली. आता मात्र विनूला फारच वाईट वाटलं. तिथंच एका दगडावर बसून तो मुळू मुळू रडू लागला. तिथून जात होत एक डुक्कर. ते म्हणालं, काय रे बाबा असा का रडतोयस? विनू म्हणाला, मला न फार कंटाळा आलाय रे, कोणीच माझ्याशी खेळत नाही, सगळेजण मला घाणेरडा म्हणतात, माझ्यापासून दूर पळतात, म्हणून मी रडतो. डुक्कर म्हणाला, हत्ते रे, एवढंच ना, रडतोस कशाला, मी येतो ना तुझ्या बरोबर खेळायला. अरे तू तर मातीत लोळतोस आणि मी चिखलात लोळतो, मी पण घाणेरडा आणि तू पण तेवढाच घाणेरडा. वा 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 वा, म्हणजे तू तर माझा दादाच. हा, आपण दोघे भाऊ भाऊ, दोघो मिळून खेळायला जाऊ. ए दादा, चल ना खेळायला. हा हा हा, मला दादा म्हणतो, हा डुक्कर मला दादा म्हणतो, म्हणजे मी इतका घाणेरडा? विनू विचार करायला लागला. विनूचे डोळे खाडकन उघडले. तो झटकन उठला, पटकन घरी गेला, दात खसले, खसा खसा अंग चोळून आंघोळ केली, केसांचा भांग पाडला, स्वच्छ कपडे घातले आणि बाहेर आला. आई तर कौतुकाने बघतच राहिली. हा का आपला विनू? तिने हळूच पावडरचा डबा उघडला, विनूला सुगंधी पावडर लावली आणि त्याचे पटापटा पटापटा पापे घेतले. विनू लाजला आणि म्हणाला, काय छान वाटतंय ग, आणि खुद पटकन हसला. ते बघायला कोण कोण आलं माहितीये का? पोपट आला, मनी आली, मोत्या आला, कपिला आली, आणि कोण आलं माहितीये का? विनूचे सगळे मित्र आले. म्हणाले, ए विनू चल ना आमच्या बरोबर खेळायला. आणि मग ते खूप 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 खेळले. तेव्हापासून विनू मात्र एकदम बदलला, खूपच बदलला, आणि सगळ्यांचा लाडका झाला.